नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. पावसाळो सुरू जावपाच्या फाटभुंयेर मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या अध्यक्षतेखाला आयज वेगवेगळ्या खात्यांच्या अधिकाऱ्या वांगडा बसका जाली. सूर्यघर मुफ्त बिजली येवजणेची माहिती दिवपाक गेडा वतीन गोंयच्या वेगवेगळ्या मतदारसंघांनी खासा शिबिरां सरकार आयोजित करतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. म्हजी बस येवजणेवरवी गोंय कदंबा महामंडळ खासगी बसींक कदंबा महामंडळा अंतर्गत घेतले. भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड 20 ते 22 मे मेरेन 3 दिसांचे गोंय भेटीर आसतले. हवामान खात्यान आयज सावन फुडले 3 दीस राज्यात वादळी वाऱ्यासयत पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. आता पुराय खबरो. पावसाळो सुरू जावपाच्या फाटभुंयेर मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या अध्यक्षतेखाला आयज पर्वरी मंत्रालयात आपत्ती वेवस्थापन यंत्रणा, महसूल खाते, भौशीक बांदकाम खाते, उदकास्रोत खाते, वीज भलायकी खाते तशेंच उदक पालोवपी दळाच्या अधिकाऱ्या वांगडा बसका जाली. ह्या वेळार महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात, मुखेल सचीव व्ही कांदवेलू तशेंच वेगवेगळे खाते मुखेली आनी अधिकारी हजर आशिल्ले. पावसाआदीची कामां करपा खातीर पंचायतींक 35,000 रुपया, बी श्रेणीच्या नगरपालिकांक 60,000 रुपया आनी अवर्ग नगरपालिकांक दरेकी 1,10,000 रुपया अर्थीक वितरणाक ह्या बसकेंत मंजुरी दिल्या. तशेंच धोकादायक वण्टी व बांदकाम भौशीक बांदकाम खात्यान मोडची हुंवाराचे प्रस्न सुटावो करपा खातीर उदकास्रोत खात्यान न्हंयांतलो गाळ बेगोबेग काडचो, पावसाच्या काळात जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयातल्या आपत्ती वेवस्थापन यंत्रणेचो नियाळ घेवचो तशेंच पावसाच्या काळात समर्पित नोडल अधिकारी नेमपाचो निर्देश मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार संबंधित अधिकाऱ्यांक दिलो. गोवा एनर्जी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हळ्यार गेडा वतीन आयज मंत्री, आमदार तशेंच जिल्हा पंचायत वांगड्यां खातीर पीएम सूर्यघर मुफ्त बिजली येवजणेची माहिती दिवपाक खासा कार्यावळीचे पणजेंत आयोजन केल्ले. फुडल्या कांय दिसांनी गेडा वतीन गोंयच्या वेगवेगळ्या मतदारसंघांनी ह्या येवजणेचो लाव लाभार्थ्यांक मेळून दिवपा खातीर खासा शिबिरां सरकार आयोजित करतले अशी माहिती ह्या वेळार मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिली. गोंयांत सध्या 5-6 जाण प्रधानमंत्री सूर्यघर येवजणेचो लाव घेतात. गोंयातले 365 दिसांतले 280 दीस वत आसता. ताका लागून सौर उर्जेचो उपेग करपा खातीर गोंय राज्यात पोषक वातावरण उपलब्ध आसा अशें मुख्यमंत्र्यान म्हळां. शाळा तशेंच घरगुती उपेगा खातीर ह्या येवजणेवरवी सोलर पॅनल घालपा खातीर 50% खर्च सवलतीचे केंद्र सरकार दिता जाल्यार वेवसायीक उद्देगां खातीर 20% सवलत दिता. सौर उर्जेचो उपेग ही काळाची गरज आसा. हातूंतल्यान पर्यावरणाक उर्जा निर्माण जाता तशेंच सदच्या वापराक लागपी उर्जाय मेळटा. ताका लागून पीएम सूर्यघर मुफ्त बिजली येवजणेचो चडांत चड लाव गोंयकारां मेरेन पावयात अशें आवाहन ह्या वेळार केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी केलें.
50% सबसिडी ही केंद्रातल्यान मेळटा. 300 मेगावॅट हेच्या खातीर 20% सबसिडी कमर्शियल एस्टॅब्लिशमेंटाक मेळटा आनी 50% सबसिडी ही एड्युकेशनल इन्स्टिट्युशनाकूय मेळटा. आमच्यो ज्यो ज्यो एड्युकेशनल इन्स्टिट्यूट आसा तेंच्यांनी ही केंद्राची सबसिडी हाचोय बेनिफीट सगळ्यांक मेळटा, तो सगळ्या जाणांनी घेवचो. आनी आतां पर्यंत आमच्या कडेन जवळपास 500 कंझ्युमर जे आसा पळय न्ही, हे ऑलरेडी रजिस्टर्ड जाले आनी तातूंतल्यान तांच्यांनी एक बेनिफीट घेवपाकूय सुरवात केल्ली आसा.
म्हजी बस येवजणेवरवी गोंय कदंबा महामंडळ खासगी बसींक कदंबा महामंडळा अंतर्गत घेतले. जे खासगी बस ऑपरेटर इत्सूक आसा तांकां ह्या येवजणेचे अर्ज कदंबा बस स्टँडाच्या कार्यालयांनी तशेंच कदंबाच्या डेपोनी उपलब्ध आसतले अशी माहिती कदंबा महामंडळाचे वेवस्थापकीय संचालक रोहन कासकार हांणी पत्रकार परिषदेंत दिल्या.
गोंय सरकारान 15 मे 2025 ह्या दिसा नोटिफाय केल्ली आसा आनी सध्या ऑपरेशनल आसा. अंडर माझी बस स्कीम जे गोंयचे प्रायव्हेट बस ऑपरेटर आसा तांकां आमी अंडर द बॅनर ऑफ कदंबा घेवन एक सिंक्रोनस बस ट्रान्सपोर्ट गोवान करूंक सोदता. त्याच्या अंडर थोडी सिलियंट फिचर्स आसा ते हांव तुमकां सांगता. जो बस ऑपरेटर अंडर माझी बस स्कीम येता ताका प्रत्येक किलोमिटराक 3 रुपया सबसिडी दिली वतली. प्लस एवरी इयर जो इन्शुरंस करपाचो आसता कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरंस ताका मॅक्झिमम अप टू 30,000 पर्यंत मुदत ही सरकार करतली. अँड प्लस आफ्टर 15 इयर्स जेव्हा सपोज तो आपली बस पेप करू शकता तर त्याला अप टू 10 लाख ही आर्थिक मदत दिली वतली. 27-सीटर अँड अमोर बसी करतात.
ह्या येवजणेचो लाव घेवपी खासगी बस ऑपरेटरांक प्रति किलोमिटर 3 रुपयांची सवलत तशेंच वर्सुकी विम्याचेर 30,000ची अर्थीक मजत दितले. हे शिवाय 15 वर्सां उपरांत स्क्रॅपाक काडिल्ल्या 27 व त्या परंत चड सिटर आशिल्ल्या बसींक नवीन बस घेवपाक 10 लाख रुपया मेरेन अर्थीक मजत दितले अशी माहिती कासकारांनी दिली. गोंयची भौशीक येरादारी सेवा सुटसुटीत करपाच्या हेतान सरकारान 15 मे सावन म्हजी बस येवजण चालीक लायल्या. कदंबाच्या बसीचो पास ह्या येवजणेचो घेतिल्ल्या बसीक लागू जातलो. ताका लागून प्रवास करपी गिरायकांक लेगीत पास सिस्टम तशेंच स्मार्ट कार्डाचो बरो फायदो जातलो अशें तांणी म्हळां. राय पंचायतीचे उपसरपंच गॉडफ्री ऑजवल्ड सुजा हांच्या आड दाखल केल्लो अविश्वास थाराव आयज 6-5 मतांनी संमत जालो. रायचे सरपंच मारियो डिसोजा हांणी शेनवारा आपल्या पदाचो राजिनामो दिलो. ते उपरांत रोखडो समारोह उपसरपंच सौजा हांकां काडून उडयले. राय पंचायती 11 वांगड्यांची पंचायत आसा आनी तातूंतल्या 6 वांगड्यांनी ह्या थारावाक मान्यताय दिली. तांचे मदीं आंतोनियो झेवियर फर्नांडीस, जुडास क्वाद्रूस, पीटर क्वाद्रूस, मान्युअल रॉड्रिगीस, मिंगेलिना डिसुजा आनी क्विनी दी कॉस्ता हांचो आसपाव आशिल्लो. जाल्यार सरपंच मारिया डिसोजा, जसिंता डायस, सिंथिया फर्नांडीस, ट्रिफियोनो क्वाद्रूश आनी स्वता गॉडफ्री सोजा हांणी ह्या थारावाचे आड मतदान केल्लें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादळी चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी येता मुखावेल्यो खबरो. हवामान खात्यान आयज सावन फुडले 3 दीस राज्यात वादळी वाऱ्यासयत पावस पडपाची शक्यता उक्तायल्या. त्या प्रमाणूच फुडले 3 दिसां खातीर पावसाचो येलो अलर्ट जारी केला. 19 ते 23 मे मेरेन हलको पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. काल राती 70 सयत हेर कांय वाठारांनी व्हडल्या प्रमाणांत पावस पडलो. हवामान खात्यान दिल्ल्या म्हायती प्रमाण आयज पणजे चडांत चड तापमान 34.2 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 27 डिग्री सेल्सियस नोंद जालां. जाल्यार मुरगांवा चडांत चड तापमान 33° सेल्सियस आनी उण्यांत उणें 24.06° सेल्सियस इतलें नोंद जालां. फुडले 6 दीस राज्यांत चडांत चड तापमान 34 डिग्री सेल्सियस आसूं येता आनी उण्यांत उणें 27 डिग्री आनी अशेंच हवामान उरपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. 21 मेक आतंकवादी विरोधी दीस पाळटले. आतंकवाद विरोधी दिसा खातीर 11 वरांचेर सचिवालयांत आयोजीत कार्यावळींत भारताचे आदले प्रधानमंत्री सर्गेस्त राजीव गांधी हांच्या फोटवाक मुख्य सचीव फुलाहार घालतले आनी सचिवालयांतल्या कर्मचाऱ्यांक आतंकवाद विरोध सोपूत दितले. भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड 20 ते 22 मे मेरेन 3 दिसांचे गोंय भेटीर आसतले. ह्या भेटी वेळार 21 मेक उपराष्ट्रपती मोर्मगाव बंदराक भेट दितले. थंय बंदराचे नवे प्रकल्प राष्ट्राक समर्पित करतले आनी मुरगांव बंदर प्राधिकरणाच्या वरिश्ठ अधिकाऱ्यां कडेन आनी कर्मचाऱ्यां कडेन संवाद सादतले. उपराष्ट्रपती धनखड मुरगांव बंदराचेर कोस्ट गार्डाच्या तारवाच्या भारतीय कोस्ट गार्डाच्या वरिश्ठ अधिकाऱ्यां कडेन संवाद सादतले. 22 मेक ते ICAR सेंट्रल कोस्टल एग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे CCERI भेट दितले आनी थंय ते प्राध्यापक आनी शास्त्रज्ञां कडेन संवाद सादतले. गोंयच्या भेटी वेळार उपराष्ट्रपती गोंयच्या राजभवनाकूय भेट दितले. थंय ते आयुर्वेद आनी शस्त्रक्रिया मळार चरक आनी सुश्रुत हांणी केल्ल्या विशिश्ट योगदानाचो उगडास म्हणून राजभवन परिसरांतल्या तांच्या पुतळ्यांचे अनावरण करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 25 मेक आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींतल्यान देशवाशियांकडे आपले विचार मांडटले. म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो हो 122वो भाग. लोक ह्या कार्यावळी खातीर ह्या म्हयन्याच्या 23 तारखे मेरेन आपल्यो कल्पना आनी सुचोवण्यो 1800-1178-00 ह्या नंबराचेर धाडूंक शकतात. तशेंच नरेंद्र मोदी एप वा माय गोव ओपन फोरमा वरवीं आपले विचार नोंद करपाक शकतात. LDC पदां खातीर लेखी परिक्षा 26 मेक आनी MTS परिक्षा खातीर 27 मेक जातली अशी माहिती गोंय खेळा प्राधिकरणान दिल्या. आसन क्रमांक, स्थळ, तारीख आनी वेळ अशा तपशिलां खातीर उमेदवाराक SAG संकेतथळ www.tsag.org हाचेर मेळटली. 22 मे मेरेन कॉल लॅटर मेळूंक नाशिल्ल्यान 23, 24 आनी 25 मेक दिसा प्रशासन विभाग पयलो माळो एथलेटीक स्टेडियम बांबोळे SAG मुखेल कार्यालयांत आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन आदी ओळख पुरावे घेऊन मुखेल लिपिकाक दाखवून घेऊ मेळटले. मुखेल लिपिकाचो संपर्क क्रमांक 9850-45-00-45 हो आसा. विकसीत शेती संकल्प अभियान ही देशभरातली मोहीम ह्या महिन्याच्या 29 तारखे सावन लागू जातली आनी 12 जून मेरेन चालू उरतली अशें केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगलां. आधुनिक तंत्रगिन्यान आनी नव्या बियाण्यांच्या जातीविशी शेतकऱ्यांक जागृताय निर्माण करपाचो ह्या मोहिमेचो हेत आसा. आयज नवी दिल्लीत पत्रकार परिशदेत उलयतना चौहान हांणी सांगले की मोहीम देशभरातल्या 723 जिल्ह्यांनी चालीक लायतले आनी सुमार 1.5 कोटी शेतकारां मेरेन ती पावतली. शेतकऱ्यांक वेव्हारीक आनी शास्त्रीय शेती तंत्राचे प्रशिक्षण दिवपा खातीर शास्त्रज्ञांचो पंगड सुमार 65,000 गांवांक भेट दितलो अशें तांणी सांगले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी आज नवी दिल्लीत नव्या ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया पोर्टलाचें उक्तावण केलें. सद्याची त्रुटी सोडोवपाक आनी वापरप्यांचो अणभव वाडोवपा खातीर हें पोर्टल सुरू केलां. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट काय मुखेल खबरो. पावसाळो सुरू जावपाच्या फाटभुंयेर मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या अध्यक्षतेखाला आयज वेगवेगळ्या खात्यांच्या अधिकाऱ्यां वांगडा बसका जाली. सूर्यघर मुफ्त बिजली येवजणेची म्हायती दिवपाक गेडा वतीन गोंयच्या वेगवेगळ्या मतदारसंघांनी खासा शिबिरां सरकार आयोजीत करतले अशी माहिती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिल्या. म्हजी बस येवजणे वरवीं गोंय कदंबा महामंडळ खासगी बसींग कदंबा महामंडळा अंतर्गत घेतले. भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड 20 ते 22 मे मेरेन 3 दिसांचे गोंय भेटीर आसतले. हवामान खात्यान आयज सावन फुडले 3 दीस राज्यात वादळी वाऱ्यासयत पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.